வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்மதிபாவபூதி சமஸ்யே ஜாந்தரகவர்ணாமி சம்சாரா மோஹ சாந்தே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ாம் ஸ்ரீ ஜானேஸ்வர மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹராஜ் கீ ஜய். சபசந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரஸ்வீ. एक तत्व नाम दृढ़ धरी मना, हरीसी करुणा यही लतुझी।
नाम सोपे
अरे राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी। नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि कपंथा जाशी झणी। ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा। मागच्या वेळेला आपण हा भंग सुरू केलेला होता। मुखानी हरी हरी म्हणण्याचा उपदेश ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये ज्या ज्या ठिकाणी केलेला आहे ती ती सगळी ठिकाणं आपण पाहतो आहोत। जवळपास सगळे अभंग आपले तशा पद्धतीचे पाहून झाले। हा शेवटचा अभंग आपण पाहतो आहोत, त्या पद्धतीचा शेवटचा अभंग। आपण पाहिलं की ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एक तत्व नाम, एक तत्व याचा अर्थ जगामध्ये भरून राहिलेलं एकच एक तत्व, एकमेवा द्वितीय असं तत्व। त्याच्यापेक्षा दुसरं कोणतंही तत्व म्हणून सांगता येणार नाही अशी गोष्ट परब्रह्मसत्ता। त्या परब्रह्माला निर्देशित करणारं नाम असल्यामुळं ते नाम देखील सहजच एक तत्व होतं। कारण नाम, नामी आणि नामधारक यांचा अभेद शास्त्रांनी सांगितलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी नामी म्हणजे ज्याचं नाम आहे तो परमात्मा परब्रह्म आणि नाम यांचा अत्यंत अभेद आहे। ते तत्व जर एक तत्व असेल, परमात्म सत्ता असेल, त्याच्यापेक्षा दुसरं कोणतंही या जगामध्ये काहीही अस्तित्वात नसेल। नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठावया राघवे वीण नाही। सर्वत्र जर एकच ते तत्व भरून राहिलेलं असेल तर त्या तत्वाचंच नाम निर्देश असणारं जे नाम आहे ते नाम देखील ते तत्वच दाखवेल। ते परमात्म तत्व आणि त्या तत्वाला दाखवणारं नाम हे एकमेकांपासून वेगळं काढता येणार नाही। म्हणून नाम परब्रह्म वेदार्थे, म्हणून नाम देखील परब्रह्मच आहे। जसं ते परब्रह्म तसं त्या परब्रह्माचं नाम देखील परब्रह्मच। आणि सगळ्या शास्त्र ग्रंथांमध्ये अशाच पद्धतीची निरूपणं आलेली आहेत। गणपती अथर्वशीर्षामध्ये ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी। गणपती म्हणजे कोण? आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये बसवलेला, ज्याला आपण आवाहन केलं गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि पूजा केली आणि आपल्या घरी बसवला तो गणपती। त्याच्यासंबंधी म्हणतात की त्वम एव तूच प्रत्यक्षम तत्वमसी। तत्वम असी या शब्दांनी जो परमात्मा लक्षित होतो तो परमात्मा आणि तू एक आहात। पाहिलं तर आपल्या ठिकाणी आपल्याला परवडेल अशी आणून बसवलेली मूर्ती, कोणी 250 रुपयाची आणतील तर कोणी 60 रुपयाची आणतील, आपल्या आपल्या खिशाला परवडेल अशी मूर्ती आणतील, पण त्या मूर्तीला असं म्हणतील की तूच ते तत्व आहेस, ते तत्व आणि तू एक आहात। तू याचा अर्थ तुझं नाम, तुझं रूप आणि ते तत्व हे सगळंच एक आहेत। इथं ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एक तत्व नाम, नाम हे एक तत्व आहे, एक तत्व परमात्मा आणि ते नाम एकच आहेत। याचा अर्थ नाम घेतलं की त्या परमात्म्याचं स्मरण झालं। दृढधरी मना, हे मना तू अशा प्रकारे ते नाम म्हणजे त्या नामाच्या अंगानी परमात्माच दृढ धरून ठेव, असं जर तू केलंस तर हरीसी करुणा येईल तुझी, हरीला तुझी करुणा येईल। आपण मागच्या वेळेला पाहिलं की परमात्मा करुणा काय करणार, परमात्मा त्याच्याच राम कृष्ण दत्त शिव अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या रूपातून सगुणातून करुणा करणार। राम कृष्ण दत्त शिव आणि परमात्मा हे एकच, पण करुणा करण्यासाठी अशी सगुण मूर्ती आम्हाला लागते, ती आमच्यावर करुणा करते। तुझे हरीला करुणा येईल, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी। पण ही करुणा येण्याच्या आधी, हरीला करुणा येण्याच्या आधी तू काही करणं आवश्यक आहे। पहिली गोष्ट तू काय करायला पाहिजे तर हे एक तत्व नाम दृढ धरायला पाहिजे तुझ्या ठिकाणी, तुझ्या मनाच्या ठिकाणी हे पक्क धरून ठेवलं पाहिजे। हे नाम सोपं आहे असं तुला समजलं पाहिजे, पटलं पाहिजे, तुझ्या मनाला समजलं पाहिजे, पटलं पाहिजे। आणि तुझ्या मनाला जर पटलं समजलं तर वाचा सद्गदित होऊन ते नाम घेईल। आधी आवश्यकता वाटली पाहिजे। स्वामीजी सांगायचे की एका गृहस्थांना त्यांच्या नात्यातल्या असं ते सांगायचे, डॉक्टरांनी सांगितलं की भाऊसाहेब आता काही उपाय उरलेला नाहीये, तुम्ही आता राम नाम घ्या। तर ते उहू असं म्हणताना त्यांनी प्राण सोडला, म्हणजे त्याही वेळेला म्हणत होते की घेणार नाही, डॉक्टर सांगत होते की आता आमचे उपाय थकले, आता तुम्ही नाम वगैरे काही घ्या। तर ते डॉक्टरांना नाही म्हणत असताना त्यांनी प्राण सोडले। कशी हरीला करुणा येणार, तो एक तत्व आहे हे पहिलं समजलं तर पाहिजे। तो परमात्मा आहे, नामानी आपण त्याचं स्मरण करतो आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, तो सत्य स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, त्याला अंत पार नाही हे समजलं तर पाहिजे। आपली शक्ती अल्प आहे आणि त्याची फार मोठी आहे हे समजलं तर पाहिजे। सगळ्या विश्वातली कर्म त्याच्या सत्तेवर तत्वतः होत आहेत। वारा वाहतो आहे, पाऊस पडतो आहे, सूर्य उष्णता देतो आहे, दिवस रात्र होत आहेत, वेगळे वेगळे ऋतू होत आहेत। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, एका पृथ्वीचीच गोष्ट चाललेली नाही, एक ठराविक अंतर ठेवून चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आहे, सर्वजण सूर्याभोवती फिरत आहेत, सूर्य देखील कशाच्या तरी भोवती फिरतो आहे असं शास्त्रज्ञांना कळलंय. काहीतरी आहे की ज्या एका सेंटर केंद्राच्या भोवती सूर्य फिरतो आहे असं शास्त्रज्ञांना समजलेलं आहे. कोणाच्या तरी सत्तेवर हे चाललेले आहे, सगळे नियम बनलेले आहेत, आपले आपण झालेले नाहीयेत, कोणीतरी करणार आहे, कोणाच्या तरी अधिष्ठानावर हे चाललेलं आहे आणि त्या मनाने माझी शक्ती माझं कर्तृत्व फार कमी आहे. कितीही प्रगल्भ झालं तरी माझं मन किती प्रगल्भ होणार, मर्यादा आहे. कितीही बुद्धी चालवली तरी माझी बुद्धी किती तीव्र होणार, मर्यादा आहे. आपल्या बुद्धीची जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या किती टक्के, 7% बुद्धी का काही आईन्स्टाईननी वापरली असं शास्त्रज्ञ म्हणतात. आईन्स्टाईननी, आपला प्रश्न नाहीये आपण किती बुद्धी वापरतो आहोत, पण ज्याच्यासारखी बुद्धिमान व्यक्ती होऊन गेली नाही असं म्हटलं जातं, अशांनी देखील त्या बुद्धीचा काही भागच वापरलेला आहे. ती बुद्धी देणारा किती बुद्धिमान असेल. आपली सगळी शक्ती कमी आहे, कुठेतरी समजलं तर पाहिजे मनाला. मन सद्गदित होण्यासाठी म्हणून आधी आपल्या अल्पत्वाचा अल्पशक्तीचा बोध होणं गरजेचं आहे आणि त्याच्या शक्तीचा आणि त्याच्या व्यापकतेचा देखील बोध होणं, निदान वैचारिक बोध होणं तरी गरजेचं आहे. अहंकाराचा ताठा मोडून पडणं गरजेचं आहे. कर्तृत्वाच्या भूमिकेमध्ये असताना आणि बहर असताना प्रत्येकजण स्वतःला काहीतरी समजत असतो. फार यशस्वी मनुष्य तर आपल्या स्वतःला जवळपास देव समजत असतो, कारण म्हणू ते होतं ना, संकल्प करू तो सिद्धीला जातो, जणू त्याचंच कर्तृत्व आहे असा त्याला भ्रम पडावा इतकं यश मिळत असतं आणि त्याच्याच कर्तृत्वाने यश मिळत असतं, पण तरी देखील हे कर्तृत्व कोणीतरी दिलेलं आहे याचा विसर पडतो. आणि खूप कर्तृत्व ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांची अशी घसरण झालेली देखील इतिहासाने पाहिलेली आहे. रावणाचं ते झालं, हिरण्यकश्यपूचं ते झालं. केवढी सत्ता, केवढं सामर्थ्य, केवढ्या गोष्टी त्यांच्याजवळ होत्या. कंसाचं ते झालं. एके दिवशी कंसानी आपल्या वडिलांना विचारलं की मी युवराज आणि तुम्ही राजा हे किती दिवस चालायचं, तुम्ही वृद्ध, तुमच्या अंगात शक्ती देखील नाही, राजा सामर्थ्यवान पाहिजे. तर वडील म्हणाले, अरे तुझ्या सामर्थ्यानी तर मी सामर्थ्यवान झालेलं आहे, तू आहेस म्हणून हे राज्य आहे. तेव्हा कंस म्हणाला, मग मी आहे ना, हा मुकुट काढून घेतला तुमच्या डोक्यावरचा, हा माझ्या डोक्यावर बसवला, हे हात धरून तुम्हाला खाली उतरवलं आणि मी इथं बसलो, काय करू शकताय तुम्ही, आजपासून मी राजा आहे. सामर्थ्यवान माणसाचं असं होतं, तो कसा नाम घेणार. मग भयसंभ्रमाने त्याला सगळीकडे कृष्ण दिसायला लागला. विवेकाने पाहणं हे कितीतरी चांगलं भयाने पाहण्यापेक्षा, पण माणसाची शक्ती अल्प असते म्हणून तर भय देखील निर्माण झालं ना. म्हणून हरीला करुणा तर निश्चित येईलच येईल, तो करुणामयच आहे. पण हरीला करुणा यावी अशा प्रकारे पूर्वस्थिती निर्माण होणं खरंच गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हरीला जर करुणा निर्माण झाली तर त्या करुणेची किंमत कळणार नाही। म्हणून हरीला करुणा येण्यासाठी म्हणून आपल्या अल्पशक्तीचा बोध, त्याच्या व्यापकतेचा बोध, त्याची कृपा होणं हे अपरिहार्य आहे आपल्या मनबुद्धी करता, आपल्या शांती समाधाना करता, असं लक्षात येणं आणि मग त्याच्यातूनच त्याच्या ठिकाणी शरणता निर्माण होणं, आणि अशी शरणता निर्माण झाली की मग तूच सर्वस्व आहेस, तूच प्राप्तव्य आहेस, तू सर्वश्रेष्ठ आहेस। स्तोत्रांमध्ये जी स्तुती असते ती हीच असते। आपण नुसती स्तोत्र म्हणतो पण आधी एवढी प्रक्रिया व्हायला पाहिजे, मग ते स्तोत्र म्हणणं किती अर्थपूर्ण होईल। त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं। खरंच वाटतं का की तूच अग्नी आहेस, तूच चंद्र आहेस, तूच सूर्य आहेस, असं वाटायला पाहिजे आणि मग स्तोत्र म्हणायला पाहिजे। आधी समजायला पाहिजे, बुद्धीत समजायला पाहिजे आवश्यकता आहे, आपली अल्पशक्ती आहे, नाहीतर मग ते स्तोत्र म्हणणं कर्मकांड होतं, रिच्युअल होतं। हे जर समजलं आणि जर कोणी म्हणेल तर वाचेनी तो सद्गद होईल। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी। वाचा सद्गदीत जर व्हायला पाहिजे असेल कोणाचीही जर कृपा आपल्यावर झाली तर वाचा सद्गदीत होते कोणाचीही। एकदम दोन इन्क्रीमेंट मिळाली तरी वाचा सद्गदीत होते, आपली फार कमी आहे शक्ती। पण इथं वाचा सद्गदीत होत नाही हा प्रश्न आहे। एक मोठी वर्क ऑर्डर मिळाली तर वाचा सद्गदीत होईल। अनपेक्षित व्यवहार झाला वाचा सद्गदीत होईल। का बरं वाचा सद्गदीत होईल? वाचा सद्गदीत होते कधी? कितीतरी मोठी गोष्ट मिळाली असं वाटलं की वाचा सद्गदीत होते। ही गोष्ट हातात आल्यानंतर आपला किती लाभ होणार आहे म्हणून वाचा सद्गदीत होते, या विचारांनी वाचा सद्गदीत होते। खूप वाट पाहत होतो अशी गोष्ट झाली वाचा सद्गदीत होते। पण त्याच्या मागं मुळात आपला मी सुखावणं, आपला काहीतरी लाभ होणं हीही गोष्ट असते। मग तो लाभ कदाचित प्रत्यक्ष असेल, निस्वार्थी मनुष्याचा समाजाकरता असेल, पण लाभ झाला ही भावना निर्माण झाली की वाचा सद्गदीत होईल। आणि ते आपल्या स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा दुसऱ्या कोणाच्या तरी मुळे झाल्यावर वाचा सद्गदीत होते। आपल्या कर्तृत्वानी झालं की अभिमान निर्माण होतो, हाही त्याच्यामध्ये फरक आहे। म्हणून हे सगळं लक्षात ठेवून जर नाम घेतलं, त्याची अपरिहार्यता जाणून जर नाम घेतलं, त्याची आवश्यकता लक्षात घेऊन जर नाम मुखामध्ये आलं तर वाचा सद्गदीत होईल। ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी। आधी याचा अर्थ त्याला करुणा येण्याच्या आधी तुझी वाचा सद्गदित होणं आवश्यक आहे. मी अशी गोष्ट वाचली की एक फकीर 80 वर्षांचा झाला वृद्ध रोज प्रार्थना करत असे. देवा तू जर असशील तर तू मला दर्शन दे, देवा तू असशील तर तू माझ्यावर कृपा करुणा कर, देवा तू असशील तर मला शांती समाधान दे. 80व्या वर्षी मात्र उद्वेग आला, म्हणाला की इतक्या वेळेला तुझी प्रार्थना करतो, दिवसातून 3 वेळेला प्रार्थना करतो, अजून तुझं दर्शन नाही, तुझी कृपा नाही, तुझी शांती मिळालेली नाही, तू आहेस की नाहीस? तेव्हा असं म्हणतात की आकाशवाणी झाली आणि आकाशातून देव असं म्हणाला की तू दरवेळेला म्हणत होतास की तू असशील तर कृपा कर, तू असशील तर दर्शन दे, तू असशील तर मला शांती समाधान दे, एवढा कोण रे तू महत्वाचा आहेस? की मी जर असेन तर तुला शांती समाधान मिळालं तरच तू म्हणशील की मी आहे. उलट तुझ्या अशांत मनोवृत्तीनी 80 वर्ष मी स्वतःच अशांत होत होतो, तुला काय म्हणून मी शांती देणार? वाचा सद्गदित होण्यासाठी म्हणून काय आवश्यक आहे? मी तुला शांती द्यायच्याऐवजी तू मला भरपूर अशांती दिलेली आहेस. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेने मी डिवचला जात होतो, अशी आकाशवाणी झाली. म्हणून सद्गद वाचाहून प्रार्थना करणं ही वेगळी गोष्ट आहे. अशा प्रकारे सद्गद वाचा होण्यासाठी, जप सद्गद होण्यासाठी भाव भरून येणं गरजेचं आहे. हा भाव येण्यासाठी शरणागतता आवश्यक आहे. शरणागतता देखील जर अपरिहार्य असेल तरच घडते. त्याची अपरिहार्यता समजणं गरजेचं आहे आणि ही अपरिहार्यता समजण्यासाठी तो किती आवश्यक आहे मिळणं हे कळणं देखील आवश्यक आहे. असं जर एवढं असेल तर वाचा सद्गदित होईलच आणि ही गोष्ट आधी झाली पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आधी. सद्गद वाचाहून जर तू जप केलास तर हरीसी करुणा येईल तुझी, तर तुझी करुणा हरीला निश्चित येईल. तो एक तत्व एकमेवा द्वितीय, एकम ब्रह्म द्वितीयम नास्ती, हे श्रुती वचन. तो एक तत्व आहे, एकच एक आहे, याच्या खेरीज त्याच्या खेरीज दुसरा पर्याय नाही, हे लक्षात घेऊन ते नाम घेणं गरजेचं आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी झणी. नामाच्या पेक्षा वेगळं अन्य असं कोणतंही तत्व नाही. कारण नाम आणि तत्व एक म्हटल्यानंतर मग नामापेक्षा अन्य तत्व कोणतं असणार? ज्ञानेश्वर महाराज नामाबद्दल अभिनिवेशी होऊन बोलत नाहीयेत. याचा उपयोग नामस्मरण सांगणारी मंडळी असा करून सांगतात की ज्ञानदेवच म्हणतात की नामा परते तत्व नाही रे अन्यथा. त्या ध्यानामध्ये काय ठेवलंय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नामा परते तत्व नाही रे अन्यथा. त्या पूजेत काय ठेवलंय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नामा परते तत्व नाही रे अन्यथा। उपासना विरुद्ध उपासना असा विषय ज्ञानेश्वर महाराजांना उभा करायचा नाहीये आणि हा उघड उघड जल्पग्रंथ आहे। जल्पग्रंथ याचा अर्थ एका गोष्टीचा पुरस्कार करणारा हा ग्रंथ आहे। या ग्रंथात ज्ञानेश्वर महाराज ध्यानाची स्तुती करू नाही शकत, कोणीच नाही करणार। जेव्हा नामाला वाहिलेला ग्रंथ आहे तेव्हा नामा परते तत्व नाही रे अन्यथा असं म्हणायला लागेलच अगदी स्थूल मानाने देखील। पण ज्ञानेश्वर महाराज तत्व म्हणतात परमात्म्याला आणि तत्व आणि नाम एक आहे, मग परमात्म्याखेरीज अन्य तत्व नाही, त्या समीकरणाने नामाखेरीज अन्य तत्व नाही असा अर्थ होतो आहे। नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ साधना आहे असं सांगण्याकरता लिहिलेलं नाहीये। आणि नेहमीच असं सांगायला लागतं, जो ग्रंथ आणि त्या ग्रंथामध्ये जी साधन आहे त्या साधनेचाच पुरस्कार करायला लागतो। याचा अर्थ नाम सोडून ध्यानामध्ये तत्व नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं नाहीये। कुठेही सत्पुरुष जेव्हा सांगत असतात एक साधना एक उपासना सांगत असतात तेव्हा समोरच्यांना निस्संदिग्ध करणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य राहतं। ते जर म्हणतील की घ्या नाम घ्या चालेल, पूजा करा चालेल, जप करा चालेल, तीर्थयात्रेला जा चालेल, तर पंच गेला उपदेशातला। ते म्हणतील नामच घ्या, नाम हे परब्रह्म आहे, तरच घेणार। गोंदवलेकर महाराज नामाचीच महती सांगतील, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, ते नामच सांगतील। त्यांना काही माहीत नाही असं नाही की ते ध्यानाने होत नाही। एका डोंगरावर पर्वतावर असलेल्या मंदिरामध्ये जाण्यासाठी म्हणून 10 रस्ते असतील, पण मी ज्या रस्त्याने गेलेलो आहे तोच रस्ता मी तुम्हाला सांगेन की या रस्त्याने जा। आणि मी तुम्हाला असंही सांगेन की तुम्ही ऐका माझं या रस्त्याने जा। मी तुम्हाला असं सांगेन की ऐका माझं, मी या रस्त्याने गेलेलो आहे, तुम्ही जा, हा सोपा रस्ता आहे। मी तुम्हाला असंही सांगेन की द्विधा होऊ नका, तुम्ही या रस्त्याने जा, हाच रस्ता सोपा आहे। कारण तुम्ही एकाच रस्त्यावरून चालणं आवश्यक आहे। कोणीही एक माणूस एका वेळेला दोन रस्त्यांवरून चालू शकत नाही ना, ही अडचण आहे। तुम्ही एका वेळेला एकाच रस्त्याने चालू शकाल। म्हणून नामस्मरण सांगणारे संत सांगतात की नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ साधना आहे। ध्यान करणारे संत सांगतात की ध्यान ही सर्वश्रेष्ठ साधना आहे। मग इतर साधना थोड्या गौण मानून त्याही करा, पण प्राधान्याने ध्यान करा। रामकृष्णांकडे गेलात तर रामकृष्ण म्हणत असत की कामिनी कांचनाचा त्याग ही पहिली गोष्ट घडली पाहिजे। कारण ते काय सांगतील दुसरं, त्यांना हीच गोष्ट सांगायला पाहिजे की या प्रकाराने जा। रामकृष्णांना काही माहीत नाही असं नाही की संसारी भक्त तरुण गेलेले आहेत, माहितीये। त्यांना जरी माहीत असलं तरी देखील ते हेच सांगतील की कामनी कांचनाचा त्याग करूनच तुम्हाला परमार्थ करायला पाहिजे। त्या रस्त्याने गेलेले आहेत, तुम्हाला सुलभतेने पोहोचवण्याचा जर विषय असेल तर आपण ज्या रस्त्याने गेलो तोच रस्ता सांगणार। दुसरा रस्ता जर तेवढा परिचित नसेल तर तो कसा सांगितला जाईल, तो नाही सांगितला जाणार। म्हणून ज्या वेळेला जो संत नाम सांगतो त्याला माहीत असतं की हे ध्यानानीही होतं, हे पूजेनीही होतं। पूजा दिशु अनुरागहा इति पाराशर्यहा, कथा दिशु इति गर्गहा, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यहा, नारदस्तु तदर्पित अखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलता इति। नारदांनी 4-5 जणांचे दाखले दिले। एवढं करून देखील नारदस्तू नारदांना मात्र असं वाटतं असं म्हणून स्वतःचं मत सांगतात. कारण नारद असं नाही म्हणू शकत की पूजेनी जा किंवा कथेनी जा किंवा अविरोध आत्मरती ठेवून जा, नाहीतर मी म्हणतो तसंही करून पहा, असं नाही कोणी म्हणू शकणार. मग तो उपदेशच असू नाही शकत. असं असल्यामुळं संत केवळ म्हणतात की ऐक माझं या रस्त्याने जा. त्यांना माहीत असतं की सगळ्या रस्त्यांनी तिथपर्यंत पोहोचता येतं. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामाशिवाय दुसरं कोणतं तत्वच नाहीये. कारण नाम आणि परब्रह्म एक आहेत, ते एक तत्व आहे. अशी तर अभंगाची सुरुवात केलेली आहे. आणि मग कोणी जर हा अर्थ घेतला की नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे घ्यावा, फक्त अभिनिवेश नको धरायला. मी कुठेतरी गेलो तो मला आठवतं की श्रोत्यांमधून एक प्रश्न लिहून आला की तुम्ही तुकाराम महाराज म्हणतात की काय माळ गळ्यात घातली पाहिजे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे काहीतरी. काय अभंग आहे? तुळशीची माळ गळ्यात असली पाहिजे भगवत भक्ताच्या, तर तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का असा प्रश्न विचारला. याचा अर्थ असा झाला की तुळशीची माळ जर तुमच्या गळ्यात असेल तरच तुम्ही सांगू शकता. तारतम्य श्रवण जर नसेल तर खरंच मी पाहिलं म्हणलं काय आपल्या गळ्यात, मी म्हणलं हा काशीचा गंडा आहे तो तुम्हाला चालतो का नाही. काशीहून कोणीतरी आपले इथले साधक गेले ते मला आवडतो गंडा, काळा गंडा घालायला. तर हा काळा गंडा काशीचा तुम्हाला चालतो का, मी आहे परमार्थी असं वाटतं का? असं नाहीये की तुळशीची माळ घाला म्हणजे तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का तरच बोला असं म्हणायचं असतं. हा परमार्थ नाही. स्वरूपानंदांकडे एक रामदासी गेले. ते स्वरूपानंद बंडी घालत असत साधी सुती उकडत असे. तिथून 7-8 किलोमीटरवर समुद्र आहे, इतक्या जवळ आहे पावस आणि समुद्राच्या जवळच आहे. त्यांनी ते स्वरूपानंदांना पाहिलं आणि म्हणाले की तुम्ही ब्राह्मण आहात आणि गळ्यात जानव नाही, याचा अर्थ तुम्ही कसले ब्राह्मण असाच प्रश्न विचारला ना, किंवा तुम्ही काय धर्माचं पालन करताय असा प्रश्न विचारला. जानव नव्हतं त्यांच्या गळ्यात. स्वरूपानंदांनी शांतपणाने सेवेकऱ्याला बोलून घेतलं आणि म्हणाले की एक जानव घेऊन ये. आणि जानव आणलं, त्यांना बसवलं, त्या रामदास यांना शांतपणाने 21 वेळेला गायत्री मंत्र म्हटला, ते जानव गळ्यात घातलं आणि म्हणाले की हा आता बोला. आता जानव गळ्यात घातल्यावर रामदासी आणि स्वरूपानंद यांच्यात फरक, आणि जानव नव्हता तेव्हा रामदासी काय स्वरूपानंदांपेक्षा मोठे? म्हणून नामानी होतं असं म्हणत असताना इतर साधनांनी होत नाही ही कसली साधना असं म्हणणं बरोबर नाही. ध्यान काय करता? उघड्या डोळ्यांनी ध्यान करा. अरे हो, उघड्या डोळ्यांनी तुम्हाला जर काही तुमच्या मनात विकार जर निर्माण होत असतील दृश्य विश्व पाहून कसं काय ध्यान करणार तुम्ही? तुम्हाला कसं जमलं उघड्या डोळ्यांनी ध्यान करायला? रात्री कीर्तन करून भजी खाऊन हे घरी जाणार? रात्री 1-1 वाजेपर्यंत कीर्तन, मग कोपऱ्यावर कुठेतरी भजी खायची कांद्याची आणि मग घरी जायचं. कुठलीही वचनं घ्यायची, काहीही बोलायचं, अशा प्रकारचा परमार्थ असू नाही शकत, होऊ नाही शकत. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी झणी. अन्य कोणत्याही पंथाला तू एखाद वेळेला जाशील, झणी हा शब्द असा आहे, जाशील पण जाऊ नको. एखाद वेळेला तुला वाटेल की अन्य कुठला तरी मार्ग धरावा, कारण ही धरसोड आपल्या मनात असतेच. आपण पूर्ण विचार करून नामाची साधना सुरू केली की वाटतं की नामाच्या साधनेनी आपण जे मिळवतो आहोत पण तो पलीकडचा आहे तर तो ध्यानाला बसतो तर आपल्यापेक्षा बहुतेक जास्त शांत आहे. काही काळांनी यायला लागतं आपण ध्यानही करायला पाहिजे होतं की काय कोण जाणे. हा विचार बलवत्तर होतो. आपल्या मनात येणारे जे विचार असतात ते नेहमी असे पार्लमेंटरी तत्वांनी काम करत असतात, म्हणजे 300 विरुद्ध 200 असं बहुमत असतं पार्लमेंटमध्ये. आणि मग जे 200 असतात ते कायम विरोध करत असतात आणि 300 मधले जे कमकुवत असतात ते हळूहळू 200 कडे झुकायला सुरुवात होते. आणि मग बहुमत हळूहळू अल्पमतात देखील जातं आणि ज्यांचं अल्पमत होतं त्यांचं बहुमत होतं. ज्याला वाटत असतं की आपण ध्यान करतो त्याला असं वाटायला लागतं की अजून सोपा मार्ग अनुसरला असता तर बरं झालं असतं. हा जो अल्पमतातला विचार असतो मनाच्या एकूण कक्षेमधला तो हळूहळू मेजॉरिटीमध्ये जातो आणि मनुष्य साधना देखील सोडून दुसरी साधना करायला लागतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या द्विधेमध्ये द्विधा स्थितीमध्ये दुविधेमध्ये तुम्ही पडू नये म्हणून नामा परते तत्व नाही रे अन्यथा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वाया आणि कपंथा जाशी झणी तू एखाद्याला दुसऱ्या कुठल्या मार्गाला जाशील तसं तुला वाटेल पण तू जाऊ नकोस. नामा परते तत्व नाही रे अन्यथा असं म्हटल्यानंतर पुढचं चरण लिहायची काही जरूर नव्हती, पण अशा दोन प्रकारच्या सूचना देतच उपदेश पुरा होत असावा. एखाद्या मंदिरामध्ये पाटी असते, इथे बोलू नये, शांतता राखावी. म्हणजे काय बोलू नये याचाच अर्थ शांतता राखावी, पण बोलू नये यांनी नीट करणार नाही म्हणून शांतता राखावी असं परत एकदा वेगळ्या प्रकारे सांगायला लागतं. ते सकाळमध्ये काहीतरी आलं होतं ना पुण्यात, पुण्यातले सूचना फलक का काहीतरी म्हणून, तर एका छोट्या रस्त्याकडेच्या देवळाच्या तिथं या देवळाच्या समोर स्कूटर लावू नये आणि दुसरी सूचना होती की पंक्चर केली जाईल. कारण नुसतं लावू नये म्हणून समजत नाही, तर मग लावू नये हेच दुसऱ्या शब्दात पंक्चर केली जाईल असं सांगायचं. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी झणी ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. एकदम ज्ञानेश्वर महाराजांनी केवढा मोठा टर्न दिला या श्लोकाला, या अभंगाला. वाचेनी सद्गद आधी जपा असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज अजून नंतर असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं कसं जमावलं याचा स्वतःचा अनुभव सांगतायत. मौन जप माळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानेश्वर महाराज मौन राहून जपमाळ अंतरात ठेवून जे वाचेनी म्हणा अशी अभंगाची सुरुवात आहे. आणि मुखे म्हणा मुखे म्हणा ही जी साधना सांगितली आहे त्याच्यात हा अभंग आहे. पण मुखानी म्हणण्याच्या मुखानी म्हणा असं म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराज ही मुखानी म्हणत असताना स्वतः हे कसं जमवलं हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मौन जपमाळ अंतरी धरोनी. जे ज्ञानदेवा मौन, ज्ञानदेव मौनामध्ये राहिले, मौनामध्ये राहून मग ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं. मौन जप मौन जपमाळ अंतरी धरोनी, बाहेर जपमाळ धरली नाही तर अंतर्यामी जपमाळ धरली, अंतःकरणात जपमाळ धरली। आणि या कशाचा जप केला तर श्री हरीचा जप केला, हरी 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 राम कृष्ण असा जप ज्ञानदेवांनी केला। मौन राहणं, अंतरी जपमाळ ठेवणं आणि श्री हरी जपणं अशा गोष्टी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी केल्या। मग समजलं की एक तत्व नाम, ते नाम आणि तत्व एक आहेत। मग मनाला सांगू शकले की दृढधर, कारण सांगितलं की मना दृढधर, मन कुठलं दृढ धरायला, इतकं सोपं आहे की काय की तुम्ही मनाला सांगितलं आणि मनाने दृढ धरलं। मनानेही दृढ धरण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी काय साधना केली ते सांगतो, मी काय उपाय केला ते सांगतो। मौन, मौन राहिलो, जपमाळ अंतरी धरली आणि या जपमाळेवर श्रीहरी सतत जपला। पुढच्या वेळेला बघू, खूपच खूपच चांगला, खूपच परिणामकारक, एका मुखानी हरी हरी म्हणण्याच्या माग ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः काय केलं हे सांगणारी अशी ही साधना मग मुखानी येईल। जर मनाला सदा ते जपायला सांगायचं असेल तर मनाची पूर्वतयारी कशी करून घेतली हे ज्ञानेश्वर महाराज स्वानुभवावरून सांगतायत। आपण हे सगळं करून देखील बघू, करू करून बघू, तेव्हा या ओवीचा अर्थ देखील आपल्याला चांगलाच प्रकाश निर्माण करेल आपल्या बुद्धीमध्ये। खरंच हे हरिपाठाचे अभंग अतिशय सुंदर, अतिशय अंतरंग अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले आहेत आणि तुमच्यासारखे भाविक विचक्षण आणि त्या गोष्टी जीवनात उतरू पाहणारे असे श्रोते लाभणं हे देखील भाग्य आहे असं मला वाटतं। नाहीतर ही गोष्ट देखील कोणापाशी बोलू शकलो असतो असे अर्थ तुम्हाला कुठेही पुस्तकात बाहेर पाहायला मिळणार नाहीत। सद्गुरूंच्या कृपेनी जो बोध अंतर्यामी झाला, साधनेकडे पाहण्याची एक दृष्टी निर्माण झाली, त्याच्यातून बाहेर आलेले असे हे अर्थ आहेत। हे अर्थ जीवनाचा इत्यर्थ कल्याण साधायला पुरेसे आहेत। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। आपल्या सगळ्यांच्या हातात या पुढच्या महिन्याचा ऑगस्ट महिन्याचा प्लॅनर येईल, त्याचं काम करायचं काम जे ते सुरू झालेलं आहे। पण सबके।